आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार. आता सविस्तर बातम्या. आगामी काही वर्षात विकसित भारताचं लक्ष्य साध्य करण्यासाठी सप्तधारा शक्ती या संकल्पनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. उत्पादन क्षमता, कृषीमाल आणि अन्न प्रक्रिया, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष, गतिशक्ती, संरक्षण आत्मनिर्भरता, हरित आणि नील अर्थव्यवस्था तसंच योग, कला, वन्यसंपदा यांसारखी देशाची सुप्त शक्ती या 7 शक्तींच्या सहाय्यानं आपण देशाला नव्या उंचीवर नेऊ शकतो असं पंतप्रधान म्हणाले. 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण केलं. विकसित भारताचं स्वप्न साकार करताना युवा शक्तीचं सामर्थ्य महत्वाचं ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2047 स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण करताना विकसित भारत होण्याचा देशाचा निर्धार आहे. मोठी स्वप्न संकल्प देशाला प्रगतीच्या दिशेनं नेतात, देशाचं सामर्थ्य वाढवतात आणि त्यातूनच स्वप्न साकार होतात असं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. आज प्रत्येकाच्या मनात वंदे मातरमची देशप्रेमाची भावना आहे. आज देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वचा त्याग आणि बलिदान करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा दिवस आहे याची पंतप्रधानांनी आठवण करून दिली. गेल्या 12 वर्षात देशात विकासाची गती वाढते आहे. सर्व क्षेत्रात कित्येक पटींनी प्रगती झाली आहे. विकसित भारताचं स्वप्न आता दूर नाही. हे स्वप्न साकार करण्यासाठी आत्मविश्वासाबरोबरच आत्मनिर्भरतेची गरज आहे. याच दृष्टीनं देशात अनेक धोरणं तयार करण्यात आली आहेत. सेमीकंडक्टर उत्पादन, दुर्मिळ खनिज, ऊर्जा सुरक्षितता या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी अत्यंत वेगानं काम सुरू आहे. इंधन तेलाच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याचा भारताचा प्रयत्न आहे असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या परिस्थितीबाबत सतत नकारात्मक वातावरण तयार करून नागरिकांना घाबरवण्याचं काम काही जण करत होते, मात्र आम्ही नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देत जगातल्या संकटांचा सामना यशस्वीपणे करत आहोत. आज भारताकडे जगातले देश सुरक्षित, शक्तिशाली, वेगानं प्रगती करणारा देश म्हणून पाहत आहेत. त्यामुळेच भारतातली गुंतवणूकही वाढत आहे. अशावेळी आपल्याला जागतिक स्पर्धेला यशस्वीपणे सामोरं जावं लागेल. या शतकातली आगामी 25 वर्ष आपल्यासाठी महत्वाची आहेत. या काळात आपल्याला आपली विचारसरणी, कामाची पद्धत बदलावी लागेल, सुधारणा घडवाव्या लागतील असं पंतप्रधानांनी सांगितलं. देशाच्या उज्ज्वल सामर्थ्यशाली युवा पिढीसाठी नशामुक्त भारत मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. आगामी वर्षभरात 1 कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचं प्रशिक्षण देण्याची घोषणा त्यांनी केली. मध्यमवर्गीय घरांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध परीक्षांचं मोफत ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी काम सुरू असून देशातल्या क्रीडा प्रतिभेचा शोध घेण्यासाठी अभियान राबवलं जाईल असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प आपण सगळे मिळून करूया, एकमेकांच्या साथीनं नवा भारत घडवूया असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं. जनगणनेच्या कामामध्ये युवा पिढीनं योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
मैं देश के नौजवानों कहता हूं कि आप अपने परिवार के लोगों को बिठा करके पूरे फॉर्म को समझिए. पहले कागज पे फॉर्म को भर दीजिए, कोई गलती है तो करेक्ट कर लीजिए और फिर टेक्नोलॉजिकली उसको डिजिटली इसको अपलोड कर दीजिए. आप देखिए इतना बड़ा काम देश कर लेगा और देश का समय और शक्ति सही काम के लिए उपयोग आएगा. और इसलिए मेरे देश के नौजवानों को जनगणना के इस काम में सक्रियता से जुड़ने के लिए मैं आग्रह करता हूं.
यावर्षी प्रथमच स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लाल किल्ल्यावरून वंदे मातरम गीताचं सादरीकरण झालं. देशभक्तीनं भारावलेल्या वातावरणात झालेल्या या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील 5,000 मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आहे. मुंबईत मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, तर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते पुण्यात विधानभवनात ध्वजारोहण झालं. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला संबोधित केलं. जगाच्या अनेक भागात युद्ध आणि अस्थिरता असतानाही भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आगेकूच करत आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी केलं. शाश्वत विकासाची 2030 काही उद्दिष्ट भारतानं वेळेआधीच पूर्ण केल्याचं त्यांनी नमूद केलं. राष्ट्रहित हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया असून शांतता, सहकार्य, संवाद आणि वसुधैव कुटुंबकम हा विचार हे त्याचे चार भक्कम खांब आहेत असं त्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं भारताच्या लष्कराचं दहशतवादाविरोधात अचूकतेनं कारवाई करण्याचं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. देश नक्षलमुक्त झाला आहे. एकेकाळी नक्षलग्रस्त असलेला प्रदेश आता उत्साहानं भारलेला असणं हे मोठं यश असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. विद्यार्थी म्हणजे भारताच्या भविष्याचे रचनाकार असून प्रत्येकानं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सार्वजनिक सेवेतील परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी सरकार ठोस उपाययोजना करत आहे असं त्यांनी सांगितलं. देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांसाठी 78 शौर्य पुरस्कार प्रदान करण्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. यापैकी 13 पुरस्कार मरणोत्तर प्रदान केले जाणार आहेत. यामध्ये 9 कीर्तीचक्र, 1 बार 2 शौर्यचक्र, 19 शौर्यचक्र, 5 बार 2 सेना शौर्य पदक, 36 सेना पदकं, 3 नौसेना पदकं, 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे. लेफ्टनंट कर्नल मॅन्यू फ्रान्सिस पीएफ आणि मेजर जितेंद्र राठी यांना कीर्तीचक्र, तर हवालदार गजेंद्र सिंग, हेड कॉन्स्टेबल जगबीर सिंग बशीर अहमद, एसजी कॉन्स्टेबल जसवंत सिंग, बलविंदर सिंग, तारिक हुसेन आणि एसटीएफ इन्स्पेक्टर सुनील कुमार यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान केलं जाणार आहे. जम्मू आणि काश्मीर लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अभिन्न अंग असल्याचं भारतानं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. दिल्लीत काल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेले अत्याचार आणि सीमापार दहशतवादासाठी केला जाणारा या परिसराचा वापर याकडे आंतरराष्ट्रीय समुदायानं लक्ष देण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. मुंबईत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे आणि महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह 4 सदस्यांनी काल महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेचे सदस्य म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. निवृत्त मुख्य जिल्हा न्यायाधीश सुवर्णा केओले, निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता यांनीही काल शपथ घेतली. पंतप्रधान इंटर्नशिप योजना ही उद्योगांच्या अपेक्षा आणि या योजनेअंतर्गत नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कौशल्यांमधील अंतर भरून काढण्यासाठी तयार करण्यात आली आहे असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. त्या नवी दिल्लीत प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत होत्या. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पदवीधर आणि आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांशी चर्चा केल्यानंतर ही योजना तयार करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आज श्रीलंकेतील गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सुरू होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 हा सामना सुरू होईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात अनुभवी खेळाडूंबरोबरच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश आहे. इंडोनेशियात आज सकाळी 7.7 रिक्टर क्षमतेचा भूकंप झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही, मात्र अनेक घरांचं आणि सार्वजनिक इमारतींचं नुकसान झालं असून तिथल्या हवामान विभागानं नुसा टेंगारा आणि सुरवेसा भागात सुनामीचा इशारा दिला आहे. ओडिशामधील पूरस्थिती गंभीर झाली असून संततधार पावसामुळे पाणी पातळीत वाढ होत असल्यानं उत्तर ओडिशातील जिल्ह्यांवर पुराचा परिणाम झाला आहे. आजही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. या सोहळ्यात प्रथमच वंदे मातरम गीताचं सादरीकरण. विकसित भारताचं लक्ष साध्य करण्यासाठी शब्दधारा शक्ती या संकल्पनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वातंत्र्यदिनी घोषणा. नवभारताच्या उभारणीसाठी स्वतःपेक्षा देशहिताला महत्व देण्याचा संकल्प सगळे मिळून करू पंतप्रधानांचं आवाहन. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं देशाला संबोधन. युद्ध आणि अस्थिरतेच्या काळात वेगानं आर्थिक वाढ झाल्याचं प्रतिपादन. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.